आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेबाबत देशभरात चर्चा घडवून आणण्याचं पंतप्रधानांचं युवा पिढीला आवाहन. राज्यात जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून उच्चस्तरीय समिती नियुक्त. देशातल्या पहिल्या फिरत्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला 20 षटकांचा तिसरा क्रिकेट सामना आज राजकोटमध्ये. आता सविस्तर बातम्या. एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेबाबत देशभरात चर्चा घडवून आणण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला केलं आहे. नवी दिल्लीतल्या करियप्पा परेड मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक रॅलीला त्यांनी काल संबोधित केलं. एनसीसीच्या यंदाच्या रॅलीची संकल्पना युवा शक्ती विकसित भारत अशी होती. देशाच्या विकासात युवा पिढीचं महत्वाचं योगदान असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं युवा पिढीसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी एनसीसीच्या छात्रांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 111 झाली असून त्यातले 16 रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. राज्यातली ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. 7 सदस्यांच्या या समितीमध्ये राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती राज्य सरकारला या आजाराच्या रुग्णांचं व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यामध्ये मदत करेल. याचबरोबर राज्य सरकारच्या उपाययोजनांवरही लक्ष ठेवणार आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल पुण्यात जीबीएस या आजाराबाबत आढावा बैठक घेतली. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण मोठं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे. या आजारामागची कारणं शोधावीत, पाणीपुरवठा स्रोतांची टँकरमधील पाण्याची तपासणी करावी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावं तसंच अन्य सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश आंबेडकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जीबीएसच्या रुग्णांवर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार होणार असून या ठिकाणी 45 खाटांचा विशेष विभाग तयार केला आहे अशी माहिती त्यांनी दिली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले,
हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या लोकांना या आजाराची लागण होते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना करून आपण त्याला दुरुस्त करू शकतो. आता पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा असेल, योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने इथे व्हिजिट्स केलेत, त्यांचे ओपिनियन्स येतील आणि याच्याबद्दलची योग्य ती अशी एसओपी ठरवू. तो दूषित पाण्यामुळे असेल किंवा अन्य कारणाने असेल, जी एक कुठलं कारण असेल त्या कारणावरती सुद्धा योग्य उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेला आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आपण सूचना देणार आहोत.
गुन्हे सिद्ध करण्याकरता फिरत्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेची सुविधा सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात देशातल्या पहिल्या फिरत्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्यात अशी 256 फिरती न्यायवैद्यक वाहनं तयार करण्यात येत असून त्यातल्या 21 वाहनांचं काल लोकार्पण झालं. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या भारतीय साक्ष कायद्यानुसार एखाद्या गुन्ह्यातील पुरावे न्यायवैद्यक पद्धतीनं गोळा करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यासाठी ही न्यायवैद्यक वाहनं उपयुक्त ठरणार आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीनं पुरावे गोळा करण्याची आणि ते साठवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या विविध विभागांनी 100 दिवसात करायच्या कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतला. राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्यानं करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. त्याचबरोबर क्रीडा आणि युवक कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतला. एसटी महामंडळाला येत्या 5 वर्षात स्वमालकीच्या 25,000 नव्या बस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत दिली. दरम्यान एसटीची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काल ठिकठिकाणी आंदोलन केलं. त्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ गरजेची होती असं स्पष्टीकरण सरनाईक यांनी दिलं आहे. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
प्रामुख्यानं गेल्या 3 ते 4 वर्षापासून ही दरवाढ झाली नव्हती, परंतु त्या दरम्यान डिझेलचे वाढलेले दर, पेट्रोलचे वाढलेले दर, टायरचे वाढलेले दर, सीएनजीचे वाढलेले दर आणि त्याचबरोबर एसटीला मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो सातत्याने येत होता. एसटी कामगारांचे आंदोलन झाले होते आणि त्या आंदोलनामध्ये काही पगारवाढीचे निर्णय सरकारनं घेतले होते, ती पगारवाढ झाली होती, त्यामुळे 3 कोटीपेक्षा जास्त खर्च हा एसटी महामंडळावर अधिक लादला गेला होता. आणि 1 लाख अधिकारी आणि कामगार घेऊन आम्ही परिवहन सेवा चालत असताना जर भाडेवाढ केली नसती तर ती कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटी महामंडळाला परवडलं नसतं, त्यामुळे ही भाडेवाढ केलेली आहे. परंतु त्याचबरोबर मी अजितदादा पवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की दर वर्षाला 5,000 यानुसार 25,000 बसेस 5 वर्षांमध्ये घेण्याचा जो प्रस्ताव होता माझा, तो प्रस्तावाला त्यांनी तत्वतः आज मान्यता दिली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ लेखक कुमार केतकर, कुसुमाग्रज फाउंडेशनचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, जनस्थान समितीचे अध्यक्ष विलास लोणारी यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. येत्या 10 मार्चला गुरुदक्षिणा सभागृहात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल. 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अतिरिक्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी काल अहिल्यानगर इथं दिली. 100व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ जब्बार पटेल, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, मोहन जोशी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. अहिल्यानगर इथं सांस्कृतिक संस्कृल उभारण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचं राम शिंदे यावेळी म्हणाले. गेले 3 दिवस रंगलेल्या या नाट्य संमेलनात नाट्यदिंडी, विविध नाट्यप्रयोग, नृत्य, गायन असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. थोर विचारवंत मराठी विश्वकोशाचे माजी अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त वाईमध्ये प्राज्ञ पाठशाळा मंडळात काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यावरील टपाल पाकिटाचं प्रकाशन पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते करण्यात आलं. प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या अध्यक्ष डॉ सरोजा भाटे, पत्रकार सारंग दर्शने यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंडित लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी सामाजिक समतेचा आग्रह धरून क्रांतिकारी बदल घडवण्याचं ध्येय ठेवलं, ज्ञानाची उपासना समाजाच्या उन्नतीसाठी असते हे त्यांनी दाखवून दिलं असं जायभाये यावेळी म्हणाले. स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्या 52,000 अधिक नागरिकांवर पुणे महापालिका प्रशासनानं गेल्या वर्षभरात कारवाई केली आहे. यातून 3,28,00,000 रुपयांचा दंड वसूल केला असून 3 वर्षातली ही सर्वात मोठी दंड वसुली असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त आणि घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी दिली. ते म्हणाले,
मुख्यत्वे प्लास्टिकवरती कारवाई झालेली आहे. या प्लास्टिकवरती 1,195 नागरिक किंवा जे व्यावसायिक धारक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली होती. यामध्ये 60 लाख दंड वसूल केलेला आहे. जवळपास आपण 5 टन प्लास्टिक जप्त केलेले आहे. तर मी आपल्या माध्यमातून पुणेकर नागरिकांना एकच आवाहन करीत आहे की आपले पुणे शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी आपण घरातूनच निर्माण होणारा कचरा सेग्रिगेट करून द्यावा आणि सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा टाकणार नाही याबाबत आपण सर्व पुणेकरांनी खबरदारी घ्यावी.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रगतशील शेतकरी सुधाकर कुलकर्णी यांचं काल वृद्धापकाळानं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातला 20 षटकांचा तिसरा क्रिकेट सामना आज राजकोटमध्ये होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-0 आघाडीवर आहे. हवामान. राज्यात सर्वत्र आज हवामान कोरडं राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेबाबत देशभरात चर्चा घडवून आणण्याचं पंतप्रधानांचं युवा पिढीला आवाहन. राज्यात जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून उच्चस्तरीय समिती नियुक्त. देशातल्या पहिल्या फिरत्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला 20 षटकांचा तिसरा क्रिकेट सामना आज राजकोटमध्ये. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.